भक्त मंडळींनो, आता खंडोबाची कथा समाप्त झालेली आहे. नंगर लावून घ्या, नंगर तुटला माझी आरती करू. चला आपण आता आरती करून घेऊया.
यागदा उठून उभे रान राजा राम आरती घ्या हो. सर्व सुखाचा त्याचार हरी नामाचा बाजार हो. कथा गेली अभंगाची रूप राहिले मनाशी. एकाएकी जनर धनन भक्तासाठी नारायण. श्री अवतार धरीला पिवळा वाग्या झाला हाती. घरघर खंडा घेतला वडेवर स्वार झाला चालला. दईत वदाया शिकार खेळया. लागल तुझ्या पायार ती वंवाळो खंडराया. खंडोबा माळ साचा भरतार पानाईच्या वर धन्याच. पिवळ दिसतय आभरान भंडाराच लेण देवानी. भंडारा केला लावाया भंडारा केला उदळाया. लागल तुझ्या पायार ती वंवाळो खंडराया. सगुण निर्गुण सीताच्या वल्ला व भोळा भगत होता ज्ञान. प्रसन्न मनू कान याला भेट द्यावे खंडराया. लागल तुझ्या पायार ती वंवाळो खंडराया. नवरत्नाची झारी शोभती खांद्यावरी गळ्यामधी. सुवर्णाची भंडारी उभन भक्त दारी. राणी माळसा आली वंवळया. देवी आली वंवळया. लागल तुझ्या पायार ती वंवाळो खंडराया. शिवाजी पुजारा नळदुर्गाहून आला रयाच्या भागी. देव उतरला वाचा येळकोट बोला खंडेराव. प्रसन्न झाले भक्ताला दर्शन दिले संताला. लागल तुझ्या पायार ती वंवाळो खंडराया. हार घालती देवाला हार घालती. अलामती मुरुळी गुणया आवडीन गाती. लागल तुझ्या पायार ती वंवाळो खंडराया. कायावाचा करुणा आपला ओवाळीला राजा. आपला ओवाळीला राजा. किदुरीचा खंडोबा पालीचा खंडोबा न उजवा खांदा पालखीला. नाम नामावर नीता शिरावर हात ठेवीला. शिरावर पंजा ठेवीला. येऊ नको दासा येऊ नको शौकार्य. उजव्या बाजूला माळसा. मैलारच्या खंडोबा जिजूरच्या खंडोबा पालीच्या खंडोबा सातारच्या खंडोबा चिचगड खंडोबा कोल्हापुरा जितीबा तुळजा भवानी पैठणच्या एकनाथा मडीच्या कानोबा लक्ष्मी आई नवनाथ देवा दत्त गुरु ठानकाचे गेले रे ठानकाचे गेले नाव गे रूप भरून आले. ठानकाचे गेले रे ठानकाचे गेले नाव गे रूप भरून आले. हातची टाळी मुखाचे कोट बोल सर आनंदाचा.